चिसौका मुक्ता आणि चिरंजीव ऋषिकेश यांचा शुभ विवाह सोहळा शुक्रवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी ठीक 12:45 श्रेया गार्डन सोनेवाडी रोड बायपास चौक केडगाव देवी तालुका जिल्हा अहमदनगर या ठिकाणी करण्याचे योजले आहे। तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती। निमंत्रक श्री गणेश पांडुरंग सातपुते।